रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23वे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 रोजी भोपाळ येथे झाला. 1985 त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. 1987 अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एम बी ए केले. त्यांनी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 1991 अर्थशास्त्र विषयात पी एच डी प्राप्त केली. पदवीनंतर राजन यांनी शिकागो विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्रवेश घेतला. सप्टेंबर 2003 ते 2007 ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आर्थिक सल्लागार आणि संशोधन संचालक मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते होते. अमेरिकन फायनान्स असोसिएशनने जानेवारी 2003 त्यांना फिशरला ब्लॅक अवॉर्ड देण्यात आलं. हा सिद्धांत 40 वर्षांखालील अर्थशास्त्रज्ञांना त्यांच्या आर्थिक सिद्धांतातील आणि अभ्यासाच्या योगदानाबद्दल देण्यात येतो. 2005 ग्रीन स्पॅन्सच्या US फेडरल रिझर्व्ह सेवानिवृत्तीबद्दल त्यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात राजन यांनी आर्थिक क्षेत्रावर टीका करणारे एक वादग्रस्त पेपर सादर केले होते. राजन यांनी असा युक्तिवाद केला होता की आर्थिक क्षेत्रातील व्यवस्थापक यासाठी प्रवृत्त आहेत, त्यांना जोखीम घ्यावी लागेल ज्यामुळे गंभीर आणि प्रतिकूल परिणाम उद्भवू शकतात, परंतु शक्यता कमी आहे, परंतु या जोखमी उर्वरित काळासाठी विना अनुदानित भरपाई देतात. हे जोखीम शेपटीचे जोखीम म्हणून ओळखले जाते. परंतु सर्वात महत्त्वाची चिंता बँका की नाही टेल रिस्कची अंमलबजावणी केल्यास आर्थिक परिस्थितीतील तणाव कमी करणारी तरलता वित्तीय बाजारपेठा उपलब्ध करून देण्यास सक्षम असेल, त्यापेक्षा कमी रहा. आणि अशा प्रकारे राजनने नुकतीच 2007 या वर्षापूर्वी आणि 2008 या वर्षांपूर्वी जागतिक आर्थिक व्यवस्थेच्या अस्तित्वाचा अंदाज वर्तविला होता. त्यावेळी राजन यांच्या कागदावर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. अमेरिकेचे माजी अर्थमंत्री आणि हॉवर्डचे माजी अध्यक्ष लॉरेन्स समर्स यांनी या इशाऱ्याला दिशाभूल करणारे असे म्हटले होते. एप्रिलमध्ये राजन यांनी द इकॉनॉमिस्टसाठी एक अतिथी संमेलन लिहिला, ज्यामध्ये त्यांनी असे प्रस्तावित केले होते की आर्थिक चक्रातील अनपेक्षित नफा कमी करण्यासाठी एक नियामक यंत्रणा असावी. रघुराम राजन यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2011 नॅसकॉममधील ग्लोबल इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. 2012 इन्फोसिसद्वारे त्यांना आर्थिक शास्त्रासाठी सन्मानित करण्यात आलं. 2013 त्यांना वित्तीय अभ्यासासाठी केंद्र आणि आर्थिक अर्थशास्त्र यासाठीचे बँक ऑफ ऑनर्स हा सन्मान देण्यात आला. 2004 त्यांचे सेव्हिंग कॅपिटलिझम फ्रॉम कॅपिटलिस्ट हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याचे सहलेखक त्यांचे शिकागो बूथचे प्रोफेसर लुईगी गिंगसेल यांनी केले. जर्नल ऑफ फायनान्शियल इकॉनॉमिक्स, जर्नल ऑफ फायनान्स आणि ऑक्सफोर्ड रिव्ह्यू आणि इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले. त्यांचे दुसरे पुस्तक फॉल्ट लाईन्स हाऊ हिडन फॅक्टर अजूनही जागतिक अर्थव्यवस्थेला धोका आहे 2010 प्रकाशित केले गेले. त्यांना अर्थव्यवस्थेतील 2010 सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी फायनान्शियल टाइम्स गोल्डमॅनने सॅकने सन्मानित केले. 2003 त्यांना प्रथम ब्लॅक फिशर पुरस्कार प्राप्त झाला. बेस्ट सेंट्रल बँकेचा गव्हर्नर पुरस्कार 2014 त्यांना देण्यात आला. हा पुरस्कार रघुराम राजन यांना भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारण्यासाठी कठोर आर्थिक उपाययोजना करण्यासाठी निवडले गेले होते. त्यांचे फॉल्ट लाईन्स हाऊ हिड फ्रॅक्चर अजूनही धमकी देणारी जागतिक अर्थव्यवस्था हे पुस्तक सर्वश्रुत आहे. 2011 त्यांना केंद्रीय बँकिंग मासिकाने बेस्ट गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवले. 2016 त्यांना सर्वोत्कृष्ट सेंट्रल बँकर अवॉर्ड म्हणजेच द बँकर हा अवॉर्ड त्यांना देण्यात आला. राजन हे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अर्थशास्त्र विभाग आणि स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि स्टॉकहोम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर देखील होते. त्यांनी भारतीय अर्थ मंत्रालय, जागतिक बँक, फेडरल रिझर्व्ह बोर्ड आणि स्वीडिश संसदीय आयोगाचे सल्लागार म्हणून देखील काम बघितले. 2011 ते अमेरिकन फायनान्स असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि सध्या अमेरिकन कला व विज्ञान या अकादमीचे ते सदस्य आहेत. मित्रांनो, ही होती रघुराम राजन यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सदर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80, म्हणजेच 8698 8698 80. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.